सादर करते शाहीर बारकू फाले आणि पारखे आईनवाडी तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर जावायाची फटफजीती तुमच्या समोर लावणी सादर होत आहे फाले आणि पार्टी फाले आणि पार्टी सासरवाडीला जावई पावना एकदम आनंदात गेलेला आहे माऊली आणि सासूबाईनं दारामध्ये जावयाला बघतात सासूबाईचा गगनात आनंद मावेन असा झाला जावयाला आत बोलवलं आणि सासूबाई पुढे काय करत आहे पा चला बरोबरीचा स्वयंपाक केला आंब्या मोहराचा केला भात केला या भात आतमध्ये येऊन बसतात माऊली सासूबाईनं आंब्या मोहराचा भात केला आणि कोंबडीचं कालवण लाडक्या जावयासाठी केलं माऊली कोंबडीच्या कालवणाला रुची आतोनात होती परत जावयाला सासूबाई काय म्हणत आहे पहा लाडक्या जावयाला पाट मांडीला देवा लाडक्या जावयाला पाट मांडीला लाडक्या जावयाला पाट मांडून सासूबाई म्हणत आहे अहो जावई बापू या पाटावरती बसा आणि जेवण करा पहा जावई काय करत आहे पहा लाडक्या जावयाला पाट मांडीला लाडक्या जावयाला पाट मांडीला आतल्या कनात माऊली आतल्या कनात जी आतल्या कनात माऊली आतल्या कनात लाडक्या जावयाला पाट मांडला आतल्या कनात माऊली आतल्या कनात जी बसला जावया वाया बोलतो आपल्या मोठ्या बहिणीला सासूबाईनं जावयाला जेवण पद्धतीचं केलं चांगल्या पद्धतीचं करतात बघा किती सासूबाई प्रेमळ होती माऊली कोंबडीचं कालवण केलं जावयाला आतल्या खानात पाट मांडला आतल्या खणात पाट मानतात, जावई आपल्या मोठेपणात सासूबाईला काय म्हणत आहे पहा चढवल्या। कशे वो मामी ठावे नाही, कशे वो मामी ठावे नाही, कशे वो मामी ठावे नाही, तुम्ही केला कसा घात मामी केला कसा घात। कुंबडीचे कालवण सामी नाही खात, वय वय नाही गे मामी, हे कुंबडीचं कालवण मी खात नाही आणि तुम्ही माझा बोलवून कसा काय घात केला ओ मामी। तो विषय मामीच्या मनाला झटका दिला मामीला। आओ म्हणली जावई बापू, हे जर मला माहिती असत तर मी कशाला कुंबडी कापली असती। जावई मोठेपणात काय म्हणत आहे पहा, आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, आधी उचलावी घाण, कशाला वाढली ताटात, वाढली ताटात, वाढली ताटात। अरे जेव्हा सासूबाई हात घालती दह्याच्या मठात, जावयाला सासूबाई सांगत आहे जावई बापू नाही दिसान माझ्या घरी आला आणि मी कुंबडीच कालवण तुम्हाला केलं। देवा जावयाने सांगितलंय मामी या माझ्या पुढ्यातली एवढी घाण उचला, अहो मी मालकरी जावई आहे पहा जावयाची तरा। त्यावेळी सासूबाईनं काय केलं असल, दह्याच्या मठामध्ये हात घालून दही जावयाला वाढलं आणि पुढे कविता काय म्हणत आहे पहा। दया संगे मग जावई जेवतो, दया संगे मग जावई जेवतो, ऐका त्याची माते हाय, ऐका त्याची माते जावयाची, ऐका त्याची माते, त्याव कुंबडीचे सरळ जेव काय होते ताटात, वय वय त्यावेळी त्या सासूबाईनं दही वाढताच मावली त्या जावयाची गमत काय झाली बघा, त्याच ताटामध्ये थोडीच थोडस त्या कुंबडीच्या कालवणाचं थेंब राहिलं होत आणि त्या ताटामध्ये दही घालतात त्या जावयानं ते दही चाटताना त्या कुंबडीचा रश्याचा थेंब त्याला तोंडाला लागल्यानंतर जावयाची जीव सळसळली। पुढे कथानं काय म्हणत आहे पहा, जेवता जेवता जावई बुवाचा माऊली, जेवता जेवता जावई बुवाचा, जेवता जेवता जावई बुवाचा, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, पडला त्यावर हात, आणि म्हणी तर माळकरी आहे मी माळकरी, आणि सासूबाईला मोठ्यापणात सांगत जावई सुटलेलो हो। त्यावेळी काही त्या कोंबडीचं थेंब त्या ताटामध्ये साठलेलं ते एका बाजूला त्याच्या हाताला लागलं आणि त्याची जीभ शिवशिवली हो माऊली। शिवशिवल्यानंतर आता बोलतोय जर परत जर मागावं तर यात हलकडपणा किती आहे माऊली, म्हणून जावाई पुढे काय करत आहे पहा। परत कसे मागावे, परत कसे मागावे, हलकडपणा हाय यात अव हाय यात, आणि कशी मारली झक आता जर ते सासूबाईला परत कोंबडीचं कालवण जर मागितलं तर माझी काय खैर नाही माऊली। त्यावेळी त्या जावाईनं काय केलं, तडातड तडातड आपल्या तोंडात मारून घ्यायला लागला, पहिलीच म्हणला झग मारली। त्यावेळी जावायला रात्रभर झोप येईना हो, बघा जावाई पुढे काय करताय। चला रात्री त्याला झोपच नाही, रात्री त्याला झोपत नाही, विचार करी मनात हा, विचार करतोय मनात जावई करतोय मनात, मसाला कुठलेला उकळतच ठेवला असणार, रात्रभर जावायला झोप नाही माऊली, रात्रभर झोप नाही। त्यावेळी जावायानं रात्रीचं काय केलं पहा। चला तसाच उठला धडपडून देवा, तसाच उठला धडपडून उकळले चापची अंधारात माऊली, चापची अंधारात, चापची अंधारात माऊली, चापची अंधारात अंधारात, मिळता उकळ हाताला चाटी चाटी प्रेम हात, वय वय नाही किती जावई नालाय काय बघा। पहिला पुढ्यात जेवण वाढलेलं कोंबडीचा रस्सा त्यानं खाला नाही, बघा कलियुगाचे फोन काय म्हणत आहे। त्यावेळी कोंबडीचा रस्सा न खाता त्या उखळाची म्हणला जर सासूबाईनं येऊ मसाला जर कुठला असेल तर ते उखळातच असेल, म्हणून रात्रीचं चापचत 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 अंधारात त्या उखळाकडे गेलं तो जावाई, आणि तो उखळ चाटू लागला जावाई। पुढे काय करताय पा कविता। दोन्ही बाजूला दोन्ही हात, दोन्ही बाजूला दोन्ही हात, दोन्ही वो हात, बसला उकळ चाटी तर मुडकली अडकली आत, बसला उकळ चाटी तर मुडकी त्याच्या अडकली आत, मसाल्यात आणि उखळ चाटतंय. जावई उखळ म्हटला जेवढा मसाला उखळत असेल तेवढा चाटून गायला. आणि उखळ चाटता चाटता त्या भादराची गमत काय झाली माऊली, आवो चाटता चाटता मुंडकं अडकलं त्या उखळामध्ये जाऊन त्या जावयाच मुंडकं अडकलं. पुढे जावई काय करतोय पहा. झाली कुचमा कुचम भादराची, झाली कुचमा कुचम भादराची. ऐका जरा मात है जावयाची, ऐका जरा मात, ऐका जरा मात है जावयाची, ऐका जरा मात. सुटका व्हावी म्हणून झटका मारलाय जोरात. वाटा त्या जावयाला सासूबाईच्या घरात पत्करायला लागलाय. बघा म्हटलं आता हे मुकळ निघत नाही, आवो भरपूर कुचावलं जावई. आणि काय केलं म्हटलं आता एक झटका मारून बघूया उकळ निघतय का नाही. आवो एक झटका जोरात मारल्याबरोबर काय झालं असेल, मुळा साईत उकळ अडकली, मुळा साईत उकळ अडकले. आडोल्या त्याच्या घटस्थानात हे माऊली, त्याच्या घटस्थानात हे, त्याच्या घटस्थानात हे माऊली, त्याच्या घटस्थानात हे. म्हणे बळकडीचे काम सापडलो, सापडलो मोठ्यात. म्हणे बळकडीचे काम असा मी सापडलो मोठ्यात. त्यावेळी तो जावाई एकदम मोक्यात सापडल्यासारखा झाला. मोक्यात सापडल्यासारखा झाल्यानंतर आता बोलला कुठे जायचो, बोलला आता माझी फटफजी तिथंच हो झाली. आणि तो उखळ मानेमध्ये घेऊन जावाई काय करताय पहा. तसेच उखळ घेऊन पळत सुटला, सुटलाय रानात जावाई, सुटलाय रानात. पडता तिलीची गाठ तिला दुडी दोन्ही हात. वय वय दाजी गे दाजी गे दाजी गे दाजी. तेल विकणारी बाई त्याला रानामध्ये गावली. भेटल्यानंतर तिला त्यानं दोन्ही हात जोडलं. आवो मावशी अक्का, आवो ताई, माझी एवढी सुटका करा. त्या तेलीनं पुढे काय करत आहे पहा. देवा तेलीने तेल सोडले, देवा देवा तेलीने तेल सोडले, देवा तेलीने तेल सोडले. त्याच्या गंडस्थानात है माऊली, त्याच्या गंडस्थानात है. झाली बाजाराची सुटका उकळ निघाले फळात. वय वय दाजी गे दाजी गे दाजी गे दाजी. झाली सुटका बाजाराची उकळ निघाले फळात. वय वय दाजी गे दाजी गे दाजी गे दाजी. त्या माऊलीनं त्या जावयाची हालत बघून तेलाच हेम त्याच्या गंडस्थानामध्ये सोडलं माऊली. त्यावेळी ते उखळ एका फळात निघून बाहेर आलं आणि त्या भादराची सुटका झाली पहा. परंतु जावयाला माहिती नव्हतं पुढे काय होणार आहे. चला उकळ घेऊन आला ठेवीले, उकळ घेऊन आला ठेवीले सासूच्या अंगणात माऊली, सासूच्या अंगणात, सासूच्या अंगणात ठेवीले, सासूच्या अंगणात म्हणे चोरानी उकळ चोरीले झोपेच्या अंमलात. वय वय दाडी गे दाडी गे दाडी गे तो बादर सासूबाईला काय सांगत आहे. जावयाला विचारलं सासूबाईना, अहो हे उखळ कुठं आणलं सा? अहो म्हणला सासूबाई तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता चोरानी उखळ चोरून नेलत. जावयानं काय सांगितलं सासूबाईला, अहो रात्रीच्या 12 टायमाला तुमच्या घरात चोरी झाली आणि हे उखळ तुमचं चोरानी चोरून नेलत. चोरानी चोरून नेतात त्या चोराचा मी पाठचा केला, ते उकळ आणले आता परत तुमच्या घरात आलोय. पुढे कथानक काय म्हणतय पहा. केला त्याचा पाठ लागे चोरांचे, केला त्याचा पाठ लागे चोरांचे, आव पाडून या दात चोरांचे, पाडून या दात आलो उकळ घेऊन बोले मोठे फणात. वय वय डाडी गे डाडी गे डाडी गे माऊली त्या जावयाची काय गत झाली बघा. आव म्हणला मा मी तुम्हाला काय सांगू, म्हणला रात्रीच्या 12 वाजता तुमचं उकळ चोरून चोरांनी नेलं, रात्रभर म्हणला मला झोप नाही, त्या चोरांचे दात पाडून म्हणला उकळ घेऊन परत तुमच्या अंगणात ठेवण्यासाठी आलो. आणि परत त्या जावयाची फटफजी ती कशी झाली बघा. तेला विकाया तेली नाली, तेला विकाया वो तेली नाली, म्हणजे कोणती लीन, जे उखळ जावयाचं सोडवलेली ती. तेल विकाया व तेली नाली त्याच गावात हात, त्याच गावात, त्याच गावात झाली भजी ती रंग राहावा. माऊली सांगितलं हो सर्व्या गावात सांगितलं, हे जावई लई चापट आहे. म्हणलं पहिला म्हणला माळकरी आहे, नंतर कोंबडीच थेंब पडलेलं त्याला टेस्ट लागली आणि जावई सासूचं उकळ त्याच्या गंडस्थानात बसलेलं मी सोडवलं. त्या तिलीनं गावात येऊन सगळी अफवा पसरली माऊली. त्यावेळी सगळ्या पोरांनी गावानं तिची चेष्टा रंग रावा तिची फजी ती उडवून टाकली. केली फट फाजी ती पुरीनी, केली फट फाजी ती पोरानी, शरमला मनात जावई, शरमला मनात, शरमला मनात. कवी गोपाळ सखाराम म्हणे काळे तोंडे का या ठिकाणी जावयाची फटफजी ती अशा रीतीनं झाली. या ठिकाणी कवित्व समाप्त होत आहे. डोलकी पट्टू सुरेश कांडगावकर, ऑर्गन मास्टर सकाराम शेनवडेकर आणि कोरस शंकर फडतडे वारूर, अरुण कुंभार यांच्या आशीर्वादानं हा छंद चाललाय. आशीर्वाद असावा. कोल्हापूर जिल्हा माहिती सर्वाला. कोल्हापूर जिल्हा माहिती सर्वाला. शवाडी तालुका शे ठिकाणी आला. बैरी देवीची कृपा ये प्रसाद केड्याला. शाहीर बारकुराव भाले गातो आशीर्वाद मधला.